माउंट आबू हा सूर्य तो नव्हे जो मी मावळताना पाहिला. माझ्या गावाच्या माळावर गोदेच्या तीरावर किंवा तोही नव्हे जो उतरला समुद्राच्या अथांगात कारवार गोव्याच्या बीचवर नर्मदेच्या घाटावर अनेक डोंगरांवर अनेक क्षितिजांवर तो हा नव्हे. हा सूर्य आहे खास राजस्थानी 100 सरोवरांच्या निळ्या जांभळ्या रुजाम्यावरून चालत आलेला एक लिंगजीच्या दाराशी विसावलेला दिलवराच्या संगमरवरी स्वप्नात हरवलेला हळदी घाटाच्या पिवळ्या मातीत माखलेला दुर्गांच्या उद्ध्वस्तातून ओघळलेला हा सूर्य केशरी पागोटे किरमिजी फरगोल होतो आहे अदृश्य अलगद वरच्या वर सोनेरी धुळीच्या कालसागरात या भूमीच्याच इतिहासासारखा या भूमीच्याच इतिहासासारखा.